chinimandi.com podcast.
पाकिस्तानात आयातित साखर 80 रुपये प्रति किलोग्राम प्रमाणे विकणार. पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीने साखरेच्या कमतरतेपासून वाचण्यासाठी आणि साखरेच्या आयातीला सोयीस्कर बनवण्यासाठी टॅक्स खूप कमी करण्याचा निर्णय घेतलाय. पाकिस्तानाजवळ सद्यस्थितीला 1.2 दशलक्ष टन साखर शिल्लक आहे, जी 2 महिन्यामध्ये संपण्याची शक्यता आहे. यापासून वाचण्यासाठी 3 लाख टन साखरेच्या आयातीसाठी टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतला जातोय. आयातीत साखरेवर 17% ऐवजी 1% विक्री टॅक्स असेल. टॅक्समध्ये कमीमुळे स्थानिक बाजारात साखरेची किंमत नियंत्रित राखण्याची आशा आहे. आयातीत साखर 80 रुपये प्रति किलोग्राम मध्ये विकली जाईल. ईसीसीचे बैठकीचे अध्यक्षस्थान पीएम यांचे सल्लागार अब्दुल हफीज शेख यांच्याकडे होते. उद्योग आणि उत्पादन मंत्री हमाद अझहर म्हणाले, या निर्णयामुळे देशातील साखर साठा आणि देशामध्ये साखर उपलब्धतेत मोठी सुधारणा होईल.